नमस्कार मंडळी, मी सतीश
आणि मी स्नेहल सादर करीत आहोत आरोग्याची गुरुकिल्ली।
आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा धान्यांचे गुणधर्म आणि फायदे ही माहिती ऐकली, तसंच एक दोन सदरांमध्ये व्यायामाचं महत्त्व आणि वजन कमी करण्यासाठी काय करावं आणि त्याचे फायदे काय यांचा आढावा घेतला आहे। आजचा विषय आहे सूर्यनमस्कार, म्हणजे सर्व आसनांचा राजा म्हणायला हरकत नाही।
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम करायला वेळ नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते आणि किंबहुना ती एक पळवाट असते। पण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आणि संपूर्ण व्यायाम हवा असेल तर सूर्यनमस्कारा इतके उत्तम साधन नाही।
साधारणपणे 5 ते 10 मिनिटात कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालणं सहज शक्य आहे। रोज जर 12 सूर्यनमस्कार घातलेत तर भरपूर व्यायाम झाल्यासारखा दम लागेल आणि नंतर दिवसभर उत्साहही वाटेल, मन ताजंतवानं राहील। तर करूया सुरुवात सूर्यनमस्कार घालायला।
आधी म्हटल्याप्रमाणे सूर्यनमस्कार म्हणजे आसनांचा राजा। यातल्या एका पाठोपाठ एक करायच्या 12 स्थिती किंवा पोझेस आणि त्याबरोबरचे श्वास आणि उच्छ्वासाचे नियम पाळले म्हणजे हस्तपादासन, दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधोमुख शवासन, अधोमुख श्वानासन, उत्तानासन अशी वेगवेगळी आसने आपोआप होतात।
सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या पोझेसमध्ये पाठीचा कणा एकदा पुढे आणि एकदा मागे असा ताणला जातो, त्यामुळे पाठीचा कणा फ्लेक्सिबल आणि सपल होतो। तसंच या वेगवेगळ्या स्थितींमध्ये शरीरातील म्हणजे हात, पाय, छाती, पोट, कंबर असे सर्व स्नायू आणि वेगवेगळे सांधे ताणले किंवा आवळले जातात, त्यामुळे सर्व स्नायू लवचिक होतात। तसंच रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं।
नमस्कार घातल्यामुळे शारीरिक व्यायाम तर होतोच, पण श्वसनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मन पण शांत होतं, रिलॅक्स्ड होतं। या सर्वांगीण व्यायामामुळे आपली शक्ती आणि ऊर्जा म्हणजेच स्ट्रेंथ अँड एनर्जी वाढते। सूर्यनमस्कारांमुळे डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, लिम्फॅटिक आणि एंडोक्राईन सिस्टीम या सर्वच कार्यक्षम होतात। शक्यतो रिकाम्या पोटी सकाळच्या वेळेस सूर्याकडे तोंड करून नमस्कार घालावेत। सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी जेवणापूर्वी घालायला हरकत नाही।
इथे बऱ्याच जणांना असं वाटतं की अर्धा तास जॉगिंग केलं किंवा जरा वेटलिफ्टिंग केलं तरच खरा व्यायाम होतो, पण पद्धतशीरपणे श्वसनाचे नियम पाळून 12 सूर्यनमस्कार घातलेत तर तुम्हाला 15-20 मिनिटं पळून आल्यासारखा दम लागेल, व्यायाम झालेला वाटेल। म्हणजेच यामध्ये कार्डिओवॅस्क्युलर एक्झरसाईजही होतो, तसंच स्ट्रेंथ ट्रेनिंग होतं, कारण प्रत्येक वेळी 2 हातांवर शरीर पेलून धरलं जातं।
नव्याने सुरुवात केली तर आधी 4 ते 5 पण व्यवस्थित नियमानुसार नमस्कार घाला आणि मग हळूहळू आठवड्याला एक एक वाढवा। रोज 12 नमस्कार घातले तर थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल आणि वाढवत वाढवत तुम्ही 25 पर्यंतही जाऊ शकता।
सूर्यनमस्कार नियमित घातले म्हणजे चरबी वाढत नाही, पोट सुटणे, वजन वाढणे या सर्वांवर नियंत्रण राहतं, सांधे आणि स्नायूंची कार्यक्षमता वाढते, दीर्घ श्वसनामुळे शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढतं, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे दिवसभर ताजंतवानं वाटतं, मन उत्साही आणि प्रसन्न राहतं।
एवढं सर्व गुणवर्णन ऐकून आपण जर नमस्कार घालण्यासाठी प्रेरित झाला असाल तर पद्धतशीरपणे नमस्कार कसे घालावेत हे शिकण्यासाठी दर रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळात MVCC हॉलवर अवश्य या। आणि वेळ नसेलच तर YouTube तुम्हाला सर्व कृती आणि नियम ऐकायला आणि बघायला मिळतील। वेगवेगळ्या व्हिडिओज बघितल्या तर कदाचित कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येकजण थोडे फेरफार करत असतात। पण आम्हाला हिंदू स्वयंसेवक संघाची YouTube सर्वात रीतसर पद्धत छान वाटली।
बरं आहे तर मंडळी, आता पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस। लक्षात ठेवा, सकस आहार आणि नियमित व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली।